चला चला चला, देवळी पुलगाव विधानसभा क्षेत्राचे अधिकृत उमेदवार व आपल्या लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ माननीय श्री राजेश बकाने यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी देवळी येथे चला. शुक्रवार दिनांक 25 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता देवळी येथे चला. देवळी पुलगाव विधानसभा क्षेत्राच्या सर्वांगीण विकासाकरिता माननीय श्री राजेश बकाने यांना आपले समर्थन देण्यासाठी देवळी पुलगाव विधानसभा क्षेत्रातील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे ही नम्र विनंती.